नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अनुजा क्षीरसागर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नीट परीक्षेतील गैरव्यवहारांची निपक्ष चौकशी. संसदेच्या अभिभाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. राज्यातील नीट प्रकरणांचा तपास सीबीआयकडे वर्ग. बिहारमधून दोघांना अटक. राज्याच्या अर्थव्यवस्थेतली वाढ 7.6% राहण्याचा आर्थिक पाहणी अहवालातला अंदाज. परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रस्थानी. आणि टी20 विश्वचषकात भारत इंग्लंड दरम्यान उपांत्य फेरीची लढत. अफगाणिस्तानचा पराभव करून दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केलं. आपल्या अभिभाषणात राष्ट्रपतींनी नुकतीच पार पडलेली लोकसभा निवडणूक, भारतीय अर्थव्यवस्थेची झेप यावर प्रकाश टाकला. सरकार लवकरच अर्थसंकल्प सादर करेल. हा अर्थसंकल्प भविष्यकालीन नियोजन आणि जलद सुधारणा यावर भर देणारा असेल असं राष्ट्रपती म्हणाल्या. पेपरफुटी प्रकरणी सरकार ठोस उपाययोजना करत आहे. या प्रकरणाची निपक्ष चौकशी केली जाईल असं राष्ट्रपती म्हणाल्या. नीट परीक्षेतील अनियमिततेच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारनं कायदा पारित केला असल्याचं त्या म्हणाल्या.
हाल ही में कुछ परीक्षाओं में हुई पेपर लीक की घटनाओं की निष्पक्ष जांच और दोषियों को कड़ी से कड़ी सजा दिलवाने के लिए मेरी सरकार प्रतिबद्ध. इससे पहले भी हमने देखा है कि कई राज्यों में पेपर लीक की घटनाएं होती रही है. इस पर दलीय राजनीति से ऊपर उठकर देशव्यापी ठोस उपाय करने की जरूरत है.
1 जुलैपासून सुधारित फौजदारी कायदे लागू होणार आहेत. यात दंडाऐवजी न्यायाला प्राधान्य दिलं जाणार आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. भारतीय न्याय संहिता 2023, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 आणि भारतीय साक्ष्य अधिनियमन 2023 अशी या कायद्याची नावं आहेत. गेल्या वर्षी पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात या कायद्यांना संसदेची मंजुरी मिळाली आहे. दरम्यान राष्ट्रपतींच्या अभिभाषणानंतर लोकसभेचं आजचं कामकाज तहकूब झालं. राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहाला नवीन मंत्र्यांची ओळख करून दिली. नंतर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राष्ट्रीय पात्रता प्रवेश चाचणी नीट परीक्षेतील अनियमिततेप्रकरणी सीबीआयनं आज दोघांना अटक केली आहे. या दोन्ही संशयित आरोपींना पाटणा इथून ताब्यात घेण्यात आलं. दरम्यान राज्यात नीट परीक्षेतल्या गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे. लातूर पोलिसांनी या प्रकरणी 2 शिक्षकांना अटक केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात राज्याच्या अर्थव्यवस्थेतली वाढ 7.6% असेल असा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात वर्तवण्यात आला आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात राज्याच्या स्थूल उत्पन्नात 9.4% वाढ झाली होती. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दोन्ही सभागृहांच्या पटलावर हा अहवाल मांडला. सेवा क्षेत्रात सर्वाधिक 8.8% तर कृषी क्षेत्रात सर्वात कमी 1.9% वाढ गेल्या आर्थिक वर्षात झाली. उद्योग क्षेत्राचा वाढीचा दर 7.6% असण्याचं पूर्वानुमान आहे. गेल्या आर्थिक वर्षात राज्याचं सांकेतिक स्थूल उत्पन्न 40,44,251 कोटी रुपये अपेक्षित आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात तुलनेत त्यात सुमारे 5 लाख कोटी रुपयांची वाढ झाली. गेल्या आर्थिक वर्षात राज्याचं दरडोई उत्पन्न 2,77,603 रुपये असेल असा राज्य सरकारचा अंदाज आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात 25,214 रुपयांची वाढ झाली. इतर राज्यांच्या तुलनेत दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र देशात 6व्या स्थानी आहे. परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र गेल्या आर्थिक वर्षातही पहिल्या स्थानी राहिला आहे. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं. शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीजबिल माफी, नैसर्गिक आपत्तींची नुकसान भरपाई द्यावी आदी मुद्द्यांवर सकाळी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. यावेळी विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा देत विविध मुद्द्यांवरून सरकारचा निषेध केला. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या समस्यांशी काहीही देणं घेणं नाही असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी केला. हे अधिवेशन या सरकारचं शेवटचं अधिवेशन ठरेल असा दावाही त्यांनी केला. विधानसभा निवडणुकीआधी सरकारनं शेतकऱ्यांची कर्जमाफी करून अंमलबजावणी करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. ते आज मुंबई इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात सुरू असलेल्या ओबीसी आणि मराठा आंदोलनाच्या प्रश्नांवर सर्वमान्य तोडगा निघणार असेल तर आम्ही सरकारसोबत असू असंही ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. शेतकरी आत्महत्या, पोलीस भरतीचा प्रश्न, अंमली पदार्थ तस्करीचं वाढतं प्रमाण या विषयावरही ठाकरे यांनी सरकारचं लक्ष वेधलं. ठाणे आणि मीरा भाईंदर शहराला अंमली पदार्थमुक्त करण्यासाठी शहरातील बेकायदेशीर पब्स, बारवर कठोर कारवाई करावी तसंच शहरातील अंमली पदार्थांशी निगडीत अवैध बांधकामं जमीनदोस्त करण्यात यावीत असे स्पष्ट निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दोन्ही शहरांचे महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्त यांना दिले आहेत. पुण्यात काही तरुण तरुणी अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याचं नुकतंच निदर्शनास आलं होतं. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी पुणे पोलीस आयुक्तानंतर ठाणे प्रशासनालाही यासंबंधित आदेश दिले आहेत.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण newsonair.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, युट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
स्मार्ट मीटर सर्वसामान्य ग्राहकांसाठी लागू करण्यात आलं नसून फक्त सरकारी कार्यालयात हे मीटर बसवण्यात येणार असल्याचं महावितरणाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. महावितरणाच्या सुधारित वितरण क्षेत्राच्या योजनेमुळे राज्यातल्या ग्राहकांना विश्वासार्ह आणि दर्जेदार वीजपुरवठा होण्यास मदत होणार आहे. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या मान्यतेनंतर वाहिन्यांचं विलगीकरण, वितरण हानी कमी करणं, वितरण प्रणालीचं सक्षमीकरण आणि स्मार्ट मीटरिंग यासारखे कार्यक्रम महावितरणानं हाती घेतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून येत्या रविवारी जनतेशी संवाद साधणार आहेत. या मालिकेच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पहिला भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण होणार आहे. दुधाला किमान 40 रुपये दर आणि अनुदान मिळावं या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. गेल्या वर्षभरापासून दूध उत्पादक शेतकरी प्रतिलिटर 10 ते 15 रुपयांचा तोटा सहन करत आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारनं तोडगा काढून दिलासा द्यावा अशी दूध उत्पादक आंदोलकांची मागणी आहे. दरम्यान राज्याचे पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दूध दरवाढीसंदर्भात दूध प्रकल्प प्रतिनिधी आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची महत्वाची बैठक शनिवारी 29 जून रोजी विधानभवनात होणार आहे. केंद्र सरकारनं सूर्यफूल तेल, मका, मोहरीचं तेल, दूध पावडर आयात करण्यास परवानगी दिली आहे. सूर्यफूल मोहरीच्या तेलाच्या आयातीबरोबरच दूध पावडरच्या आयातीचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना देखील फटका बसू शकतो. त्यामुळे या शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार नाही याची हमी केंद्र सरकारनं द्यावी अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज केली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं गुंठेवारी कायद्याविरोधात आज महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांना निवेदन देण्यात आलं. गुंठेवारी कायद्याविरोधात शहरात आंदोलन सुरू होतं त्या पार्श्वभूमीवर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह नागरिकांच्या शिष्टमंडळानं महानगरपालिका आयुक्तांकडे हा कायदा रद्द करावा अशी मागणी केली. यावर योग्य तो निर्णय घेऊ असं महापालिका आयुक्तांकडून सांगण्यात आलं. पंढरपूरला निघालेल्या संत मुक्ताबाईंच्या पालखीचं आज जालना जिल्ह्यात आगमन झालं. या पालखीचं ठिकठिकाणी मोठ्या भक्तिभावानं स्वागत होत असून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. पंढरपूरला जाणारी पहिली दिंडी म्हणून मुक्ताईंच्या पालखीला विशेष मानाचं स्थान आहे. जालना जिल्ह्यात ही पालखी 2 दिवस मुक्कामी राहणार आहे. दरम्यान शेगावच्या श्रीसंत गजानन महाराजांच्या पालखीचं आज सकाळी परभणी शहरात आगमन झालं. दिवसभर गजानन महाराजांच्या पालखीची वाजत गाजत शहरात मिरवणूक काढण्यात आली असून उद्या सकाळी या पालखीचं गंगाखेडला प्रस्थान होणार आहे. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतला दुसरा उपांत्य सामना आज भारत आणि इंग्लंड दरम्यान होणार आहे. गयाना इथं भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. सकाळी उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अफगाणिस्तानला 90 अंतिम फेरीत प्रवेश केला. हवामान. येत्या 2 दिवसात उत्तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात लातूर आणि धाराशिव वगळता बऱ्याच ठिकाणी तर विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नीट परीक्षेतील गैरव्यवहारांची निपक्ष चौकशी, संसदेच्या अभिभाषणात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन, राज्यातील नीट प्रकरणांचा तपास सीबीआयकडे वर्ग, बिहारमधून दोघांना अटक, राज्याच्या अर्थव्यवस्थेतली वाढ 7.6% राहण्याचा आर्थिक पाहणी अहवालातला अंदाज, परकीय थेट गुंतवणुकीत महाराष्ट्र अग्रस्थानी आणि T20 विश्वचषकात भारत इंग्लंड दरम्यान उपांत्य फेरीची लढत, अफगाणिस्तानचा पराभव करून दक्षिण आफ्रिका अंतिम फेरीत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता. नमस्कार.